आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका, पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आसाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवण्याच्या धावपट्टीचं प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण, इराणमध्ये सत्ताबदल झालेला चांगला असेल असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन। केंद्र सरकारनं कसारा ते मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तसंच घोटी ते पालघर दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा निर्णय घेतलाय। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयांची माहिती आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली। कसारा मनमाड दरम्यानच्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची लांबी 131 किलोमीटर असून 5 वर्षात 10,154 कोटी रुपये खर्चात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं।
कसारा मनमाड थर्ड और फोर्थ लाइन ये 131 किलोमीटर का प्रोजेक्ट है जिसमें 10,154 करोड़ रुपीज का प्रोजेक्ट। 135 किलोमीटर के इस सेक्शन में 28 किलोमीटर की 5 टनल्स बनाई जाएगी। बहुत पुराने समय से बना हुआ जो अलाइनमेंट है वो अलाइनमेंट काफी गोल घूम के जाता है। इस नए प्रोजेक्ट में इन दोनों थर्ड और फोर्थ दो नई लाइन्स होंगी, वो प्रैक्टिकली बहुत सारे गोल घूमने वाले सेक्शन को बाईपास करके थ्रू टनल जाएगी।
राष्ट्रीय महामार्ग 160A घोटी त्र्यंबक पालघर या टप्प्याचं चौपदरीकरण करायचा निर्णय देखील केंद्र सरकारनं घेतला आहे। यामुळे दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाशी हा भाग जोडला जाणार आहे। 154 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 3,320 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। 1,00,000 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारनं घेतला आहे। 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांना याचा लाभ होईल। यातून शहरांचा पुनर्विकास, शहरांचं वृद्धी केंद्रात रुपांतर तसंच पाणी आणि स्वच्छता या समस्यांवर काम केलं जाईल। याशिवाय 10,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडही केंद्र सरकार सुरु करणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची साऊथ ब्लॉकमध्ये झालेली ही शेवटची बैठक होती। या पुढच्या बैठका सेवा तीर्थमध्ये होतील। नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकचं रुपांतर युगे युगीन भारत या संग्रहालयात होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या दिब्रुगडमध्ये मोरान बायपास इथल्या आपत्कालीन परिस्थितीत विमानं उतरवण्याच्या धावपट्टीचं उद्घाटन केलं। आपल्या आजच्या आसाम भेटीसाठी ते आज सकाळी याच धावपट्टीवर उतरले। भारतीय हवाई दलाच्या सहकार्यानं दिब्रुगडमधल्या एका राष्ट्रीय महामार्गालगत या धावपट्ट्या उभारल्या आहेत। आपत्कालीन परिस्थितीत लष्करी आणि नागरी विमानं उतरवणं आणि त्यांचं उड्डाण करण्यासाठी या धावपट्ट्या विकसित केल्यात। या धावपट्ट्यांच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी लढाऊ विमानं, वाहतूक विमानं आणि हॅलिकॉप्टरच्या हवाई प्रात्यक्षिकांची पाहणी केली। यावेळी भारतीय हवाई दलाच्या सुखोई 30 MKI, राफेल आणि तेजस या लढाऊ विमानांसह वाहतूक विमानं आणि प्रगत हलक्या हेलिकॉप्टर्सनी प्रात्यक्षिकं सादर केली। यानंतर प्रधानमंत्री याच धावपट्ट्यांवरून गुवाहाटीसाठी रवाना झाले। गुवाहाटी इथं ते 5,450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत। आर्थिक प्रगती, रोजगार, उद्योग वाढ आणि सर्वसमावेशक विकास या तत्वांवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी स्पष्ट केलं। मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 2026 अर्थसंकल्प अमृतकाळातील विकसित भारत 2047 दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल असेल। या अर्थसंकल्पातून राज्याला मोठा लाभ मिळाला आहे। राज्यातल्या रेल्वे आणि पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून राज्यासाठी सुमारे 24,000 कोटी रुपयांची रेल्वे तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं। मुंबईच्या IICTच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छोटी केंद्र सुरु करणं, पुणे आणि नागपूरला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची योजना आणि विविध परिवहन प्रकल्पांचा राज्याला फायदा होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं। भारत अमेरिका व्यापार कराराबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलाय। या करारात शेतकऱ्यांच्या हिताचा पूर्ण विचार केलेला आहे आणि या करारामुळे शेतकरी, मासेमार, युवा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, कारागीर आणि विश्वकर्मा यांना फायदा होईल अशी ग्वाही त्यांनी दिली। विविध देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारांबद्दल ते म्हणाले,
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो रिफॉर्म एक्सप्रेस है उस पर सवार जो बड़े बड़े बदलाव इस देश में लाए जा रहे हैं, जिस प्रकार से 9 फ्री ट्रेड एग्रीमेंट 38 विकसित देशों के साथ तय किए गए हैं, भारत आत्मविश्वास के साथ इन समझौतों में अपने हितों की रक्षा करके आगे बढ़ रहा है। ग्लोबल ट्रेड का 70% आज भारत के लिए खुला है।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेनं इराणमध्ये मोठी सैन्य कारवाई करायचे संकेत दिलेत। इराणमध्ये सत्ताबदल ही सर्वात चांगली गोष्ट होईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। नॉर्थ कॅरोलिनात सैन्य तुकड्यांना भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। इराणविरोधात सैन्य कारवाईसाठी अमेरिका मध्यपूर्व आखातात दुसरी युद्धनौका पाठवणार असल्याच्या वृत्ताला ट्रम्प यांनी दुजोरा दिला। करार झाला नाही तर याची आवश्यकता लागेल असं ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं। दरम्यान अमेरिकेनं अवास्तव मागण्या टाळल्या तर दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी पुढे सरकतील आणि दोन्ही देशांच्या परस्पर हिताचं रक्षण होईल असं इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या वरिष्ठ सल्लागार अली शामखानी यांनी काल कतारच्या अल जजीरा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं त्यांच्या पक्षाच्या विजयाबद्दल अभिनंदन केलंय। दोन्ही शेजारी देशांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत। दोहोंच्या शांतता प्रगती आणि समृद्धीसाठी भारत वचनबद्ध राहील असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बीएनपीला देशातील सर्वसाधारण निवडणुकांमध्ये 2/3 बहुमत मिळालं। आतापर्यंत 297 जागांचे निकाल जाहीर झाले। यापैकी 209 जागांवर बीएनपीनं विजय मिळवला। बांगलादेशाच्या संसदेत 300 जागा असून बहुमतासाठी 151 जागांची आवश्यकता असते। विजयानंतर बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी काल त्यांच्या निवासस्थानाबाहेर येऊन मतदारांचे आभार मानले। दरम्यान बांगलादेश जमाते इस्लामी पक्ष आणि त्यांच्या 11-पक्षीय आघाडीनं मतमोजणी आणि निकालांच्या घोषणेत अनियमितता असल्याचा आरोप केलाय। तक्रारींचं निवारण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे। निकालानंतर मुशीगंज आणि पतुआखली या भागात तुरळक हिंसक घटना घडल्या। यात एकाचा मृत्यू झाला। रशियाच्या सीमेलगतच्या बेलगोरोड या भागात युक्रेननं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं वृत्त आहे। या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली। या हल्ल्यामुळे या भागातल्या ऊर्जा आणि विद्युत प्रकल्पासह 3 इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिले। सुरक्षा जवानांच्या बलिदानाचं देश कायम स्मरण करेल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। शहीद जवानांच्या दुर्दम्य साहसातून प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे। न्यायाधीश परिपूर्ण नसल्यानं नाही तर आपल्यातले दोष नजरेआड करण्याच्या न्यायाधीशांच्या भूमिकेमुळे न्यायपालिकेतल्या नेतृत्वाला फटका बसतो असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलंय। कॉमनवेल्थ ज्युडिशियल एज्युकेटर्सच्या 11व्या द्वैवार्षिक बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते। या संस्थेच्या सदस्य देशांमध्ये न्यायप्रक्रियेचं शिक्षण, वकिली आणि न्यायाधीश यांचं एकत्रीकरण करून कॉमनवेल्थ अपेक्स बॉडी स्थापन करावी अशी सूचनाही त्यांनी केली। नवी दिल्लीत 16-20 फेब्रुवारी दरम्यान इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 ही शिखर परिषद होणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या जागतिक सहकार्याच्या दृष्टीनं ही शिखर परिषद ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे। या शिखर परिषदेत संयुक्त अरब अमिरातीचं प्रतिनिधी मंडळ सहभागी होईल। संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांच्या वतीनं अबुधाबीचे युवराज खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाह्यान हे या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करतील। टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं आज ब गटात आयर्लंड आणि ओमान यांच्यातला सामना सुरू आहे। या सामन्यात आयर्लंडनं ओमानसमोर विजयासाठी 236 धावांचं आव्हान ठेवलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। कसारा मनमाड दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका पालघर घोटी दरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। आसाममध्ये आपत्कालीन परिस्थितीत विमानं उतरवण्याच्या धावपट्टीचं प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण। इराणमध्ये सत्ताबदल झालेला चांगला असेल असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।